चीनीमंडी.com पॉडकास्ट।
आर्थिक संकटाला लढा देणाऱ्या साखर कामगारांची निदर्शनं। कारखाना बंद झाल्यानंतर बाहेरचे डझनभर कर्मचारी लॉकडाऊनमध्ये अडकले आहेत। 2 महिन्यांचा पगार न दिल्यामुळं आणि कपात केल्यामुळं नाराज कर्मचाऱ्यांनी GM कार्यालयाबाहेर घोषणाबाजी करत निदर्शनं केली। पुरणपूर सहकारी साखर कारखान्याचं गाळप सत्र 15 एप्रिलला संपलं होतं। यानंतरच बाहेरचे सीझनल कर्मचारी पुन्हा घरी जातात। लॉकडाऊनमुळं यावेळी कर्मचारी घरी जाऊ शकले नाहीत। साखर कारखान्यात देवरिया, कुशीनगर आणि गोरखपूरचे जवळपास 63 कर्मचारी यामध्ये अडकले आहेत। कर्मचाऱ्यांनी विनंती करूनही कर्मचाऱ्यांना घरी पाठवण्यात आलं नाही। यामुळे सोमवारी डझनभर कर्मचारी GM यांच्या निवासाबाहेर सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत एकत्र आले। त्यांनी योग्य अंतर ठेवून निदर्शनं केली। कर्मचाऱ्यांनी सांगितलं की त्यांना 2 महिन्याचा पगार आणि 3 महिन्याचा ओव्हरटाईम दिला नाही। याबरोबरच एका दिवसाचा पगार कापला। कर्मचाऱ्यांनी उर्वरित पगार द्यावा आणि त्यांना घरी पाठवण्याची सोय करावी अशी मागणी केली आहे। यावेळी दुर्योधन, रामेश्वर, मनोज पांडे, चंद्रिका, अनिरुद्ध राय, रवींद्र राय, श्रीकांत गामा आदी कर्मचारी उपस्थित होते।